आयुर्वेद भारतात प्राचीन काळी विकसित झालेले आयुष्याबद्दलचे ज्ञान व त्याच्या उपयोगाने आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य प्राप्त होऊ शकणारे शास्त्र म्हणजे आयुर्वेद. प्राथमिक स्वरूपाचा आयुर्वेद ग्रंथित स्वरूपात अथर्ववेदात प्रथम दिसतो. मानवी शरीर, सृष्टी व त्यांच्यातील क्रिया प्रतिक्रिया यासंबंधी आणि आरोग्यपूर्ण जीवनासंबंधी मौलिक तत्वचिंतन हा त्याचा पाया आहे. चरकसंहिता, सुश्रुत संहिता आणि काश्यप संहिता या ग्रंथांमध्ये त्याला शास्त्रीय स्वरूप प्राप्त झाले. नंतर त्यात रसतंत्राची महत्वाची भर पडली. आयुर्वेदामध्ये सांगितलेल्या संपूर्ण आरोग्याची संकल्पना आता आपण पाहू. जो शारीरिक व मानसिक रोगांपासून मुक्त आहे, जो शारीरिक सुखे भोगू शकतो, इच्छेप्रमाणे वागू शकतो, मनाने समाधानी आहे, ज्याचे शरीर व मन यावर नियंत्रण आहे, जो सामर्थ्यशाली, बुद्धिमान कलाकार इत्यादी सर्वांगांनी विकसित व्यक्तिमत्वाने युक्त आहे, जो स्वतःचे, इतरांचे व सर्व प्राणीमात्रांचे हित करणारा आहे, जो चारही पुरुषार्थांचे योग्य पालन करणारा आहे, ज्याला समाजात स्थान व मान आहे, जो आध्यात्मिक प्रगतीसाठी प्रयत्न करीत आहे, तो संपूर्ण आरोग्य संपन्न आहे असे मानले जाते. या संकल्पनेनुसार आरोग्य संपन्न व्यक्तीचे आरोग्य राखणे व रोगी व्यक्तीच्या रोगांचे निर्मूलन करणे हे आयुर्वेदाचे ध्येय आहे. त्यानुसार रोगनाशनी आणि प्रकृती स्थापनी या दोन चिकित्सा आरोग्य देणाऱ्या, तिसरी रासायनिक चिकित्सा आरोग्य व सामर्थ्य देणारी, चौथी नैष्टिकी चिकित्सा संपूर्ण दुःख नाश करणारी म्हणजेच संपूर्ण सुखदायक अशा एकूण चार चिकित्सा आयुर्वेदात सांगितल्या आहेत. संपूर्ण सुखावस्था म्हणजेच मोक्ष, म्हणून मोक्षप्राप्ती हेच आयुर्वेदाचे अंतिम ध्येय आहे. शरीर थकणार नाही इतके श्रम माणसाने नियमित केले पाहिजेत. या शारीरिक श्रमाने शरीराची जेवढी झीज होते तेवढी झीज भरून काढण्याइतके कमीत कमी अन्न माणसाला आवश्यक असते. या शारीरिक श्रमांनाच व्यायाम असे म्हटले जाते. शास्त्रोक्त पद्धतीने वाढता व्यायाम घेतल्याने शरीर निर्दोष होते. शरीरात अनेक अग्नी असतात. शरीरातील प्रत्येक घटक या अग्नींनी पचविता येतो आणि शुद्ध केला जातो असे आयुर्वेदात म्हटले आहे. व्यायामाने अग्नी प्रदीप्त होतात आणि धातू म्हणजेच शरीर घटक शुद्ध आणि उच्च दर्जाचे होतात. याप्रमाणे अग्नींच्या सहाय्याने आहाराचे उच्च प्रकारच्या धातूंमध्ये रूपांतर होते. माणसामध्ये वात, पित्त व कफ अशा तीन प्रकृती असतात. तीनही प्रकृती समप्रमाणात असल्यास तो माणूस समप्रकृतीचा व उत्तम आरोग्यपूर्ण असतो. मात्र एखाद्या प्रकृतीचे प्राबल्य दिसत असल्यास त्या माणसात त्या प्रकृतीचा दोष आहे असे समजले जाते. या दोषप्रकृतीप्रमाणे असणाऱ्या शरीराच्या गुणधर्मांच्या विरुद्ध असलेल्या गुणधर्मांचा आहार व औषधे ही देश व कालानुरूप घ्यावीत आणि आचरण करावे म्हणजे उत्तम आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य प्राप्त होईल असे आयुर्वेदात सांगितले आहे. आयुर्वेदाप्रमाणे माणसाचे सर्वसाधारण आयुष्यमान 100 वर्षे असायला हवे. धातूंच्या उत्तम दर्जामुळे म्हणजे सारत्वामुळे दीर्घायुष्य, मध्यम दर्जामुळे मध्यायुष्य व हीन दर्जामुळे असारत्व म्हणजेच अल्पायुष्य मिळते. तसेच समप्रकृतीमुळे म्हणजेच तिन्ही प्रकृतींचे संतुलन होऊन दीर्घायुष्य मिळते. कफ प्रकृतीमुळे चांगले आयुष्य, पित्त प्रकृतीमुळे मध्यम आयुष्य व वात प्रकृतीमुळे अल्पायुष्य मिळते. इतर अनेक शारीरिक घटकांचे अस्तित्व, मोजमापे, वाढ व इतर लक्षणांवरून माणसाच्या आयुर्मानाचे निदान करता येते. त्याचबरोबर अकारण विकृती, इंद्रिय विकृती, मनोविकृती, बुद्धिविकृती, वेष्टाविकृती अशा विकृती व त्यांची लक्षणे आणि त्यांवरून माणसाचे आरोग्य व आयुर्मान कसे जाणावे हे आयुर्वेदात सांगितले आहे. व्यक्तीच्या आरोग्याची किंवा रोगाची चिकित्सा करताना आरोग्य किंवा रोग यांची कारणे म्हणजेच हेतू, लक्षणे व चिन्हे आणि रोगनाशाची म्हणजेच आरोग्य स्थापनेची साधने म्हणजेच औषधे किंवा उपाय हे आयुर्वेदाचे तीन मुख्य विषय आहेत. शरीराची निर्मिती, अस्तित्व व नाश, पंचमहाभूतांनी बनलेल्या सृष्टीत असल्याने हेतू विचारात शरीर व सृष्टी या दोन्हींचा अंतर्भाव होतो असा व्यापक विचार आयुर्वेदात व्यक्त केला आहे. कोणत्याही कारणांनी आरोग्य बिघडल्यास बिघाडाला अनुसरून शरीर काही लक्षणे दाखविते. त्यांच्या आधारे बिघाडाचे स्वरूप व कारणेही समजतात आणि तेच औषधोपचारांचे स्वरूपही ठरविते. वास्तविक शरीर स्वतःच रोगातून बरे होणार असते. बिघाडाची लक्षणे ही तेच दाखवते, उपचारांची दिशा ही तेच दाखवते आणि स्वतःवर उपचारही तेच करणार असते. शरीराने दाखवलेल्या दिशेने केलेल्या औषधांची व उपचारांची त्याला फक्त मदत होते. आयुर्वेदात 8 प्रकारच्या चिकित्सा सांगितल्या असल्याने त्याला अष्टांग आयुर्वेद असेही म्हणतात. या चिकित्सा अशा: 1. कायचिकित्सा म्हणजेच सर्वसाधारण रोगचिकित्सा. 2. बालरोग व स्त्रीरोग चिकित्सा. 3. शल्यचिकित्सा म्हणजे उपचारांसाठी शस्त्रोपकरणांचा वापर. 4. शालक्य चिकित्सा म्हणजे उपचारांसाठी शलाका किंवा सळ्यांचा उपयोग. 5. दंष्टचिकित्सा म्हणजे चावणाऱ्या किंवा दंश करणाऱ्या प्राण्यांपासून होणाऱ्या इजा व विषबाधांची चिकित्सा. 6. ग्रहचिकित्सा, इथे ग्रह म्हणजे पकडणारा असा अर्थ अभिप्रेत आहे. वातावरणातील सूक्ष्मजीव, प्राणी, दूषित वातावरण, हवा, पाणी इत्यादींमुळे होणाऱ्या रोगांची चिकित्सा. 7. तारुण्य टिकवण्यासाठी आणि संतती बलवान व दीर्घायुषी होण्यासाठी जरेची चिकित्सा. 8. शुक्रधातू वाढवून बलवान होण्यासाठी वाजीकरण चिकित्सा. आयुर्वेदीय उपचार पद्धतीला आधुनिक भारतात शासन मान्यता मिळालेली असून विविध ठिकाणी या पद्धतीने उपचार करणारी रुग्णालये व मान्यताप्राप्त वैद्यकीय शिक्षण संस्था स्थापन झाल्या आहेत. या संस्थांमधून व्यावसायिक पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम राज्यस्तरावर चालविले जातात. ही नोंद श्रीयुत राजेंद्र प्रभुणे यांनी लिहिलेली आहे.